श्री रामदास स्वामी कृत करुणाष्टके। अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, परम दीन दयाळा नीरसी मोह माया। अचपळ मन माझे नावरे आवरीता, तुज विण क्षीण होतो धावरे धाव आता। भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला। रघुपती मती माझी आपलीशी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी। विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विण रघुनाथा वो खटे सर्व काही। रविकुळ टिळकारे हित माझे करावे, दुरित दुहि हरावे सस्वरूपी भरावे। तनु मन धन माझे राघवा रूप तुझे, तुज विण मज वाटे सर्व संसार वोझे। प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी, अचल भजन लीला लागली आस तुझी। चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना। घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा, म्हणवुनी करुणा हे बोलतो दीन वाचा। जळतर हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी, मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी। तळमळ निव वीरे राम कारुण्य सिंधू, षड्रिपुकुळ माझे तोडियांचा समंधू। तुझ विण करुणा हे कोण जाणेल माझी, शिणत शिणत पोटी लागली आस तुझी। झड करी झड घाली धाव पंचान नारे, तुझ विण मज नेती जंबुकी वासनारे। सबळ जनक माझा राम लावण्य कोटी, म्हणवुनी मज पोटी लागली आस मोठी। दिवस गणित बोटी ठेवुनी प्राण कंठी, अवचट मज भेटी होत घाली न मीठी। जननी जनक माया लेकरू काय जाणे, पयन लगत मुखी हाणिता वत्स नेणे। जळधर कण आशा लागली चात कासी, हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी। तुझ विण मज तैसे जाहले देवराया, विलग विषम काळी तुटली सर्व माया। सकळ जन सखा तू स्वामी आणिक नाही, वमक वमन जैसे त्यागिले सर्व काही। स्वजन जन धनाचा कोण संतोष आहे, रघुपती विण आता चित्त कोठे न राहे। जीव लग जीव घेती प्रेत सांडूनी जाती, विषय सकळ नेती मागुता जन्म देती। सकळ जन भवाचे आथिले वैभवाचे, जीव लग मग कैचे चालते हे चिसाचे। विलग विषम काळी सांडिती सर्व माळी, रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी। सुख सुख म्हणता हे दुःख टाकून आले, भजन सकळ गेले चित्त दुश्चित जाले। भ्रमित मन कळेना हित ते आकळेना, परम कठिण देही देह बुद्धी वळेना। उपरती मज रामी जाहली पूर्ण कामी, सकळ भ्रम विरामी राम विश्राम धामी। घडी घडी मन आता राम रूपी भरावे, रघुकुळ टिळकारे आपुले से करावे। जळचर जळवासी नेणती त्या जळासी, निशिदिनी तुझ पाशी चूकलो गुणरासी। भूमिधर निगमांसी वर्णवेना जयासी सकल भुवनवासी भेट दे रामदासी असंख्यात ते भक्त होवू निगेले तिन्ही साधनांचे बहु कष्ट केले नवे कार्य करता भूमी भार जालो तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो बहु दास ते तापसी तीर्थवासी गिरी कंदरी भेटी नाही जनांसी स्थिती ऐकिता थोर विस्मित झालो तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो सदा प्रेम राशी तया भेटलासी तुझा दर्शने स्पर्शने सौख्यकारी अहंता मनी शब्द ज्ञानी बुडालो तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो तुझा प्रीतीचे दास जन्मास आले असंख्यात ते कीर्ती बोलो निगेले बहु धोरणा थोर चकित जालो तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो बहु साल देवालये हाटकांची रसाळा कळा लाघवे नाटकांची पूजा देखिता जाड जीवी गळालो तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो किते की देह त्यागिले तुझ लागी पुढे जाहले संगतीचे विभागी देहे दुःख होताच वेगी पळालो तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो किती योगमूर्ती किती पुण्यमूर्ती किती धर्म संस्थापना अन्न शांती पस्तावलो कावलो तप्त झालो तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो सदा सर्वदा राम सोडू निकामी समर्था तुझे दास आम्ही निकामी बहु स्वार्थ बुद्धीने रे कष्ट विलो तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो नसे भक्ति ना ज्ञान ना ध्यान काही नसे प्रेम हे राम विश्राम नाही असा दीन अज्ञान मी दास तुझा समर्था जनी घेतला भार माझा उदासीन हे वृत्ति जीवी धरावी अति आदरे सर्व सेवा करावी सदा प्रीति लागो तुझे गुण गाता रघुनायका मागणे हे चियाता सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे चियाता नको द्रव्यदारा नको येरधारा नको मानसी ज्ञान गर्वे फुगारा सगुणी मना लाविरे भक्तिपंथा रघुनायका मागणे हे चियाता मनी कामना कल्पना ते नसावी कुबुद्धी कुडी वासना नीरसावी नको संशयो तोडी संसार व्यथा रघुनायका मागणे हे चियाता समर्था पुढे काय मागो कळेना दुराशा मनी बैसली हे ढळेना तुटो संशयो नीरसी सर्व चिंता रघुनायका मागणे हे चियाता ब्रिदाकारणे दीन हाती धरावे म्हणे दास भक्ता सरे उद्धरावे सुटे ब्रीद आम्हास सोडूनी जाता रघुनायका मागणे हे चियाता विश्रांती देही अणु मात्र नाही कुळाभिमाने पडलो प्रवाही स्वहित माझे होता दिसेना तुझ वीण रामा मज कंठवेना विषयी जनाने मज लाजविले प्रपंच संगे आयुष्य गेले समयी बहु क्रोध शांती घडेना तुझ वीण रामा मज कंठवेना संसार संगे बहु पीडलो रे कारुण्य सिंधू मज सोडवीरे कृपा कटाक्षे सांभाळी दीना तुझ वीण रामा मज कंठवेना आम्हा अनाथासी तू एक दाता संसार चिंता चुकवी समर्था दासा मनी आठव विसरेना तुझ वीण रामा मज कंठवेना जय जय रघुवीर समर्था।